चकचकीत धुतो नानी उठ सकाळी म्हणतो राणी आंघोळीच तापलंय पाणी. रात्र बिल्चिंग पावडर टाकून चकचकीत धुतो नानी उठ सकाळी म्हणतो राणी आंघोळीच तापलंय पाणी.
अग कोलगेट सुद्धा ग दाताना माझ्या त्याच्याच हातान लावतो. अग कोलगेट सुद्धा ग दाताना माझ्या त्याच्याच हातान
माझ्या नवऱ्यावा मी नवरा बायला कातई किला घावतो. माझ्या नवऱ्यावा मी नवरा बायला कातई किला घावतो. कट्टा घेऊन पुसतो लादी नाही करत वादावादी लय राहणी त्याची साधी. रोज ठेवी गुंडाळून गादी कट्टा घेऊन पुसतो लादी नाही करत वादावादी लय राहणी त्याची साधी.
रोजची गाडी दिसली की टप घेऊन जोरात धावतो.
माझ्या नवऱ्यावा मी नवरा बायाला कातई किला घावतो. माझ्या नवऱ्यावा मी नवरा बायाला कातई किला घावतो. वडापाव खातो जसा सुट्टीचा भोंगा होतो माझ्या ओळीन घरला येतो. तीन चहाचा कामाला जातो आणि तिकडच वडापाव खातो जसा सुट्टीचा भोंगा होतो माझ्या ओळीन घरला येतो.
अग आल्या आल्या मला मिठीत घेऊन ओठावरी ओठ ठेवतो. अग आल्या आल्या मला मिठीत घेऊन ओठावरी ओठ ठेवतो.
माझ्या नवऱ्यावा मी नवरा बायाला कातई किला घावतो. माझ्या नवऱ्यावा मी नवरा बायाला कातई किला घावतो. माझ्या मुलाची मी आई लाज वाटते सांगाया बाई चिंता बोर खाया मन होई येत्या जुलै महिन्यात होईल धुमाळच्या मुलाची मी आई
आग दोर दर पानात आराम हवा तो दिवसातून एकदा जेवतो आग दोर दर पानात आराम हवा तो दिवसातून एकदा जेवतो
माझ्या नवऱ्या वाणी नवरा बायाला काती किला घावतो माझ्या नवऱ्या वाणी नवरा बायाला काती किला घावतो
दर हप्त्याला नवा सिनेमा क्षेत्रात मी ओन जावतो आज दर हप्त्याला नवा सिनेमा क्षेत्रात मी ओन जावतो
माझ्या नवऱ्या वाणी नवरा बायाला काती किला घावतो माझ्या नवऱ्या वाणी नवरा बायाला काती किला घावतो
नवऱ्या वाणी नवरा बायाला काती किला घावतो तिच्या